आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर, 5,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं लोकार्पण आणि पायाभरणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले खासदार पी फैजल यांचं सदस्यत्व रद्द। सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृतांची संख्या 14, 102 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता। आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई। आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रारंभ। पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी जोधपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी 5,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली। जोधपूर आयआयटीचा नवीन परिसर आणि अनेक महामार्ग याचा त्यात समावेश आहे। राजस्थानातल्या 2 नवीन रेल्वे गाड्यांनाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला। राजस्थानच्या जनतेसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असून काँग्रेस सरकारनं आजवर फक्त भ्रष्टाचारच जनतेच्या झोळीत टाकला, अशी टीका मोदी यांनी जाहीर सभेत केली। केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथल्या हाय अल्टिट्यूड क्लाउड फिजिक्स प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली। ही प्रयोगशाळा पुण्यामधल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेची शाखा म्हणून कार्यरत आहे। हे केंद्र प्रामुख्यानं मान्सूनच्या पावसाशी संबंधित ढगांच्या हालचालींचा अभ्यास करतं। आपल्या भेटीदरम्यान रिजिजू यांनी केंद्रातल्या विविध विभागांची पाहणी करून तिथल्या कामाची माहिती घेतली आणि केंद्रातल्या शास्त्रज्ञांशी अनौपचारिक संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले खासदार पी फैजल यांना सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे। हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी फैजल यांना सुनावण्यात आलेली शिक्षा स्थगित करायला केरळ उच्च न्यायालयानं नकार दिल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं लोकसभा सचिवालयानं म्हटलं आहे। लक्षद्वीप मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले फैजल यांचं सदस्यत्व त्यांना शिक्षा झालेल्या दिवसापासून म्हणजे यावर्षी 11 जानेवारीपासून रद्द करण्यात आल्याचं लोकसभा सचिवालयानं स्पष्ट केलं आहे। सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 14 पोहोचली असून 102 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत। उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात काल ढगफुटी झाली, त्यामुळे लाचेन खोऱ्यातल्या तिस्ता नदीला अचानक पूर आला। या ठिकाणी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून गुवाहाटी आणि पटना इथून आणखी 2 तुकड्या निघाल्या आहेत। बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे। चुंगथांग, लाचेन आणि लाचुंग इथल्या पूरग्रस्त भागाला विमानामधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे। सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी काल संवाद साधून त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला। सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं काल दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले खासदार संजय सिंग यांना अटक केली। संजय सिंग यांना नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली। या प्रकरणी अटक करण्यात आलेले ते आपचे 3रे नेते आहेत। यापूर्वी आपचे सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली। आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपावरून या तिघांना अटक करण्यात आली आहे। जागतिक बाजारातल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजीचा जोर राहिला, मात्र त्यानंतर निर्देशांकात चढ उतार कायम राहिले। बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांनी घसरण नोंदवली होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारताच्या पुरुष कबड्डी संघानं ग्रुप ए च्या सामन्यात तैवानचा 50-27 गुणांनी पराभव केला। भारताचा पुढचा सामना आता जपानबरोबर होणार आहे। स्क्वॉशमध्ये मिश्र गटात दीपिका पल्लीकल आणि हरिंदर संधू यांच्या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा 2-0 असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली। स्पर्धेच्या 11व्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 12 पदकं जिंकली। यामुळे 81 पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेतली ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे। क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलेली आयसीसी मर्यादित षटकांची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आजपासून सुरु होतीय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या सामन्यानं या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ गेल्या स्पर्धेतल्या अंतिम फेरीतले स्पर्धक असून इंग्लंड गतविजेता आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं उद्घाटन समारंभ न करण्याचा निर्णय घेतलाय. भारताचा पहिला सामना रविवारी 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या बहुप्रतीक्षित सामन्यांपैकी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद इथं होणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं नेहरु युवा केंद्र संघटनेनं आयोजित केलेल्या 2 दिवसीय राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. रायपूरमध्ये रावतपूर विद्यापीठ परिसरात आयोजित केलेल्या या युवा महोत्सवात छत्तीसगडच्या 28 जिल्ह्यांमधले जवळजवळ 500 युवक सहभागी झालेत. महोत्सवादरम्यान चित्रकला, कविता, मोबाईल फोटोग्राफी, भाषण, समूह नृत्य स्पर्धा होतील. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या विजेत्यांना राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पंचप्रण संकल्पाच्या अनुषंगानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. रायपूर दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर काही मीडिया एप्सचं उद्घाटनही करणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवलेत. पात्र क्रीडापटू, प्रशिक्षक, संस्था आणि विद्यापीठांनी 2 नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावर अर्ज पाठवावेत असं आवाहन क्रीडा मंत्रालयानं केलं आहे. यासाठीच्या पोर्टलवरच ऑनलाईन अर्ज करायचे असून अंतिम मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आज राष्ट्रीय डॉल्फिन दिवस साजरा होतोय. नेपाळ, भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली, सांगू या नद्यांच्या पाण्यात डॉल्फिन माशाचा वावर आढळून येतो. या सागरी जीवाचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी वन्यजीव तज्ज्ञ, प्राणीप्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञ यांनी केलेल्या मागणीवरून राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं 2022 5 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून घोषित केला होता. बिहार या राज्यानं गंगेमधल्या डॉल्फिन माशाच्या संवर्धनात महत्वाची भूमिका बजावली असून बिहार सरकारच्या मागणीवरून केंद्र सरकारनं गंगा डॉल्फिनला 2010 राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केलं होतं. बिहारमध्ये सौंस या नावानं ओळखल्या जाणाऱ्या गंगा डॉल्फिनचं वास्तव्य प्रामुख्यानं गंगा, गंडक, कोसी आणि महानंदा या नद्यांमध्ये आढळून येतं. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीनं वेग घेतलाय. मॅकार्थी यांचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाणारे स्टीव्ह स्कॅलिस आणि बायडन सरकारविरोधक जिम जॉर्डन यांनी या पदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. रिपब्लिकन पक्षात स्कॅलिस हे मॅकार्थींपेक्षा अधिक प्रतिगामी म्हणून ओळखले जातात, तर पक्षाचे महत्वपूर्ण नेते असलेले जॉर्डन हे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. युक्रेनचा युरोपीय महासंघात समावेश करण्याबाबत संघाची युक्रेनशी चर्चा सुरु असून त्याबाबत येत्या डिसेंबर महिन्यात घोषणा केली जाणार आहे. युरोपीय महासंघात युक्रेनचा या वर्षाच्या अखेरीपर्यंत समावेश करण्याबाबत संघातल्या नेत्यांनी होकार दिल्याचं संघाच्या 3 नेत्यांनी म्हटलं आहे. जपानच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागरात आज सकाळी 6.6 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. इझुचाईनमध्ये तोरीशिमा जवळच्या समुद्रात 10 किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपानंतर येणाऱ्या सुनामीची शक्यता लक्षात घेता हवामान विभागानं या भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर. 5,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं केलं लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले खासदार पीपी फैजल यांचं सदस्यत्व रद्द. सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृतांची संख्या 14, 102 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रारंभ. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.